नमस्कार, आकाशवाणी पणजी, हांव अक्षता छत्रे तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेल खबरो. स्वतंत्रताय दिसा निमतांच्या सुवाळ्यान राष्ट्रध्वज उबयतना राष्ट्रगीत गावचे पयली राष्ट्रीय गीत गावपाचे आदेश शिक्षण संचालनालयान दिल्या. विद्यार्थ्यां मदीं संस्कार रुजोवपाची, शिस्त लावपाची, शिक्षणाची आवड तयार करपाची जबाबदारी शिक्षकांची आसा अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां. गोंय पुलीस ऑन ड्युटी आसतना आंगार हल्लो केल्ल्यार खर कारवाय जातली अशी शिटकावणी मुखेलमंत्र्यांनी दिल्या. जाल्यार कदंबा येरादारी म्हामंडळा वतीन आयज नव्यो सेमी लग्जरी श्रेणीच्यो 10 बसी प्रवाशांच्या सेवेन चालीक लायल्यात. आतां पुराय खबरो. स्वतंत्रताय दिसाच्या दबाज्या संबंधित शिक्षण संचालनालयाच्या राज्यातल्या सगळ्या शाळांक राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीता संबंधी महत्वाचे निर्देश जारी केल्यात. स्वतंत्रताय दिसा निमतांच्या सुवाळ्यान आणि खास करून राष्ट्रध्वज उबयतना थारायल्ल्या नेमांचे कडकपणान पालन करपाचो आदेश शिक्षण संचालनालयान दिल्या. ह्या परिपत्रका प्रमाण राष्ट्रध्वज उबयतना राष्ट्रगीत म्हळ्यार जनगणमन गावचे पयली राष्ट्रीय गीत म्हळ्यार वंदे मातरम गावप गरजेचे केला. त्याच्या उपरांत सुवाळ्याच्या योग्य पावण्यार राष्ट्रगीत गायन जातले अशें सांगला. राज्यातल्या सगळ्या सरकारी अनुदानित, बिगर अनुदानित, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि खाशेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी या नेमावळीचे पालन करचे असे शिक्षण संचालनालयान सांगला. विद्यार्थ्यांमधील संस्कार रुजोवपाची, शिस्त लावपाची, शिक्षणाची आवड तयार करपाची जबाबदारी शिक्षकांची आसा असे मुखेलमंत्री तसेच शिक्षण मंत्री प्रमोद सावंत हांणी म्हळां. गोयच्या प्रत्येक विद्यार्थ्याक दर्जात्मक शिक्षण मेळचे म्हण सरकारी शैक्षणिक पावण्यार बरी साधन सुविधा दिवपासयत शिक्षकांचे प्रशिक्षण तसेच शाळांच्या व्यवस्थापनाक आर्थिक मजत दिवपाक महत्व दिता असे मुखेलमंत्र्यांनी म्हळां. विकसित भारत करताना देशाची सुरक्षित आणि शिस्त आशिल्ली नवी पिढी घडोवप ही शिक्षकांची मुखेल जबाबदारी जावन आसा. खास करून प्राथमिक शिक्षक हातून बालवयान आशिल्ल्या विद्यार्थ्यांक घडोवपाक महत्वाचे योगदान दिवपाक शकता असे सांगताना त्यांच्यानी म्हळे.
ते प्रायमरी एज्युकेशन तसे जीवनातले खूप महत्वाचे एज्युकेशन असतात. आम्ही जे सातत्यात पळता डिसिप्लीन असतली, क्युरियोसिटी असतली, कॉन्फिडन्स असतलं, कॉम्पिटिशन असतले, ते सगळ्यो गजाली कोणा कडल्यान येऊ शकतात. सगळ्यांची घरातली आर्थिक परिस्थिती ज्या कंडिशनात जाय त्या कंडिशनात असू शकना, पण आम्ही शाळेतले कंडिशन कसे दवरपाचे हे आम्ही ठरवपाक शकता. त्या तिथे बरेच दवरपाचे काम हे तुम्ही एज अ टीचर म्हणून खूप बऱ्या पद्धतीन करपाक शकता.
मुखेलमंत्र्यांच्या हस्तुकी आयज गोंय नोकर भरती आयोगा वरवी घेतिल्ल्या परिक्षेन पास जावन सरकारी प्राथमिक शाळेन शिक्षक म्हणून नेमणूक जाल्ल्या 222 जणांक नियुक्ती पत्रांचे वाटप झाले. ही कार्यावळ पणजे इन्स्टिट्यूट मॅनेजर्स ब्रागांझा या सभाघरान झाली. गोंय पुलीस हे संयमी आसात, मात तांच्या संयमाचो गैरफायदो घेत जाल्यार पुलीस ऑन ड्युटी असताना कोणी तांच्या अंगार वचत तशेंच कायदो आणि सुव्यवस्थेचा वादग्रस्त प्रश्न निर्माण झाल्यावर कडक कारवाय करपाची सूट आपणे घरमंत्री या नात्यान गोय पोलिसांक दिला. गोय सुरक्षित दवरपाची जबाबदारी गोय पोलिसांचेर आसा, मात ते त्यांचे काम करताना जर कोणी कायदो मोडपाचो यत्न केल्यार तांची गय यान फुडें करचे ना अशी शिटकावणी मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. तशेंच गोय पोलिसेक लागपी आयटी साधन सुविधा, बरी कार्यालयीन इमारत आणि गस्त दवरपाक लागपी गाडयो सरकारान गोय पोलिसेक सक्षम करपा खातीर दिल्यात असे ताणी म्हळा.
गोयातले जसे गोयकार हो संयमी असा, त्याच बरोबर आमच्या पोलिसूय बी थोडेसे संयमी आहात आणि आपल्या सराउंडिंगातल्या मनशाक सहसा त्रास जावचो न्ही म्हणून तो आपले थोडेशे पाशियस शकता जे मूळ गोयकाराकडे असा. बट कोणी असे समजचे न्ही आणि पोलिसेक कन्सिडर करतो न्ही. आय हॅव गिव्हन द फुल पॉवर टू माय पोलीस. हेन्सफोर्थ पोलिसान जर ऍक्ट जावचे पडले आणि विशेष करून पोलिसाच्या जेव्हा अंगार येतात त्यांना पोलीस उगी रावचे ना.
दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी गोय पोलिसेक 46 नव्या महिंद्रा कंपनीच्यो बोलेरो मोटरी दिवपाची तशेंच 17 नव्या पोलीस उपनिरीक्षकांक नेमणूक पत्रां दिवपाची कार्यावळ आयज पणजे मुख्यालयान जाली. नव्या मोटरींचो उपेग महामार्ग पेट्रोलिंग तशेंच पोलिसांची गस्त दवरपाच्या कामांक जातलो अशें पोलीस महासंचालक हांणी म्हळां. हे वेळार आलोक कुमार आणि पोलीस महानिरीक्षक वेद प्रकाश सूर्या तसेच गोय पोलीस कर्मचारी हाजीर आशिल्ले. गोयांत जावपी रस्तो अपघाताविषयी उलयतना मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी येरादारीचे नेम नापाळिल्ल्यान तशेंच गाडयो चलयतना मोबायलाचो उपेग केल्ल्या कारणान 90% अपघात जाता अशें म्हळां. येरादारीचे नेम पाळचे अशें आवाहन तांणी गाडयो चलोवपी नागरिकांक केलां. कदंबा येरादारी म्हामंडळान आयज नव्या सेमी लग्जरी श्रेणीच्या 10 बसींचे उक्तावण केलें. मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी बसींचे आयज पणजे कदंबा बसस्थानकांचे लोकार्पण जाले. गोयातली भौशीक येरादारी सेवा घटमूट करपाच्या हेतान ह्यो बसी सरकारान चालीक लायल्यात. येत्या त्या 10 मेरेन कदंबा महामंडळा वरवीं आंतरराज्य रुटांचेर 6 लग्जरी स्लीपर कोच बसी कदंबा महामंडळ चालीक लायतले अशें मुखेलमंत्री सावंत हांणी म्हळां. कदंबा महामंडळा वरवीं प्रवाशांक सदीच्या प्रवासा खातीर सवलतीच्या तिकेट दरांत पास सिस्टम, एपा वरवीं तिकेट बुकींग तशेंच तिकेट फारीक करपाची सोय उपलब्ध करून दिल्या. तशेंच खासगी बस मालकांक म्हाजी बस येवजणे वरवीं सवलती आनी आर्थीक मजत सरकार दिता अशें मुखेलमंत्र्यांनी सांगलें. कदंबा बसींनी सदचे सुमार 4 लाख लोक प्रवास करतात अशी माहिती तांणी ह्या वेळार दिली. कदंबा महामंडळा वरवीं सुरू आशिल्ल्या बस सेवेन पोरण्यो बसी बदलून नव्यो बसी घेवपाक येरादारी खातें म्हत्व दिता अशें येरादारी मंत्री माविन गुदिन्हो हांणी हे वेळार म्हळां. डिजिटल सयत इलेक्ट्रीक कदंबा बसीन आतां सरकार चालीक लायल्यात अशें माविन गुदिन्हो हांणी सांगलें. जाल्यार कदंबा महामंडळा वरवीं पयलेच फावट कदंबा ड्रायव्हर आनी कंडक्टर म्हणून बायलांक लेगीत शिर्विशेन घेतले अशी माहिती कदंबा महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तोयेकार हांणी दिली. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वयल्यान आयकतात.
७:२० कोंकणी प्रादेशीक बुलेटीन तशेंच सकाळी 8:40 आनी सांज वेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटीन एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आतां मुखावयल्यो खबरो. भौशीक बांदकाम मंत्री दिगंबर कामत हांणी आयज मडगांव पालिकेन लोकांच्यो कागाळी आयकून घेतल्यो आनी चडशा प्रलंबीत प्रश्नांचेर येवपी दिसांनी तोडगो काडपाचें उतर दिलें. प्रसार माध्यमांकडेन उलयतना कामत हांणी सांगले की चडश्यो गजाली पयलींच जाग्यार आयल्यात. तेच भाशेन सरकारी कर्मचाऱ्यांनी कसल्याच कारणाबगर फायली एका मेजा वयल्यान दुसऱ्या मेजार घुंवळोवच्यो न्हय अशी शिटकावणी दिली. अशें करप्यांक हांव ही निमणी शिटकावणी दितां. म्हाका जर कोणूय परतून अशें करतना मेळ्ळो जाल्यार ताचेर कडक कारवाई जातली अशें कामत हांणी सांगलें. लोकांचो विश्वास संपादन करपाक सुशासन हो एक म्हत्वाचो निकश आसा हाचेर भर दिवन तांणी म्हळें की ल्हान ल्हान प्रश्नांखातीर लोकांनी कश्ट घेवचे न्हय. येवपी दिसांनी प्रशासन सारखें चलतलें हाची हांव खात्री करतां. हांवें मडगांव पालिकेन एक नवी पद्दत सुरू केल्या आनी आतां कागाळी सामक्यो कमी जाल्यात अशें तांणी फुडें सांगलें. सांखळे सरकारी महाविद्यालयान सीड बॉल्स म्हळ्यार बी बियाण्यांचे गुळे तयार करपा विशीं आनी ताचो वापर करपा संबंदी आयज एका कार्यशाळेचें आयोजन केल्लें. गोवा राज्य जैवविविधता मंडळाच्या जोडपालवान ही कार्यशाळा झाली. मंडळाच्यो वैज्ञानिक आणि प्रशासकीय अधिकारी रेश्मा केरकार हांणी गोयातली सीड बॉल्सची इकॉलॉजी, सुरक्षितता आणि उत्कृष्ट पद्धती या विषयाचेर विद्यार्थ्यांक मार्गदर्शन केले. बी बियाणांचे गुळे वापरतना घेवपाची काळजी आणि त्याचे पर्यावरणावेले परिणाम याविषयी रेश्मा केरकार हांणी माहिती दिली. चुकीच्या पद्धतीन या तंत्रांचा वापर केल्यार थळावी वनस्पती ना जावपाक शकता अशें तांणी सांगले. ते खातीर बियांची निवड सारखी करची अशें तांणी मागला. या कार्यशाळेन राज्यातले वेगवेगळ्या उच्च माध्यमिक विद्यालयाचे आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी जाल्ले. हवामान. हवामान खात्याच्या अदमासा प्रमाण आयज आणि फाल्यां गोंयांत मध्यम नाजाल्यार हलक्या प्रमाणांत पावस पडपाचो अदमास आसा. लेगून हवामान खात्यान पावसाची कसलीच शिटकावणी जारी करूंक ना. खेळ. बीसीसीआयन सप्टेंबरांत भारता आड अफगाणिस्तान T20 आंतरराष्ट्रीय मालिकेची पुष्टी केल्या. इतले मजगती फाटल्या फेरयेन जाल्ल्या हारींतल्यान उबो रावन भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद हाणें सिंगफिल्ड कपाच्या चवथ्या फेरयेन जैत मेळयले. आतां खबरो सोंपोवपाच्या पयलीं परतून एक फावट मुखेल खबरो. स्वतंत्रताय दिसा निमतांच्या सुवाळ्यान राष्ट्रध्वज उबयतना राष्ट्रगीत गावचे पयली राष्ट्रीय गीत गावपाचे आदेश शिक्षण संचालनालयान दिल्या. विद्यार्थ्यांमदीं संस्कार रुजोवपाची, शिस्त लावपाची, शिक्षणाची आवड तयार करपाची जबाबदारी शिक्षकांची आसा अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां. जाल्यार कदंबा येरादारी महामंडळा वतीन आयज लग्जरी श्रेणीच्यो 10 बसी प्रवाशांच्या सेवेन चालीक लायल्यात. इतल्यान हें खबरापत्र सोंपलें. नमस्कार.